नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. महाराष्ट्र विधानसभा वेंचणुकेचो प्रचार पावला तेंगशेर. स्टार प्रचारक म्हण मुखेलमंत्री प्रमोद सावंत करतात प्रचार. सेंट फ्रांसिस झेवियर हांच्या कूडदर्शनाची तयारी जवळजवळ पुराय. गोवा सरकाराचो प्रतिष्ठीत मनोहर पर्रीकर युवा शास्त्रज्ञ पुरस्कार डॉ मोहित कुमार जॉली हांकां. नव्या शिक्षणीक वर्सासावन येत्ता 11वी खातीर सेमिस्टर पॅटर्न लागू करपाचो सरकाराचो विचार. आतां पुराय खबरो. महाराष्ट्र विधानसभा वेंचणुकेक आतां कांय दीस उरिल्ल्यान प्रचार तेंगशेर पावला. प्रचाराच्या निमण्या पांवड्यार गोंयचे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत, प्रदेश भाजपा अध्यक्ष सदानंद शेट तानावडे आनी गोंयचे हेर मंत्री महाराष्ट्रात नेटान प्रचार करतात. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी शेनवार आनी आयतार लातूर तशेंच पुण्याच्या विधानसभा मतदारसंघात प्रचार केलो. प्रदेश भाजपा अध्यक्ष सदानंद शेट तानावडे हे फाटले कांय दीस कल्याण वाशी बेलापूर वाठारांत आसात. गोंयचे समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय, आमदार संकल्प आमोणकार, आमदार कृष्णा साळकार, आमदार प्रेमेंद्र शेट आनी हेर बरेच कार्यकर्ते महाराष्ट्रात प्रचार करतात. मुखेलमंत्री प्रमोद सावंत हे स्टार प्रचारक आशिल्ल्यान तरेकवार वाठारांत म्हत्वाच्या घटकांकडेन संवाद सादपासयत ते प्रचारसभा घेतात. संभाजीनगर पुणे हांगा ताणी उद्देजकांकडेन संवाद सादलो. शेनवारा ताणी लातूर आनी नांदेड हांगा तरणाट्यांकडेन संवाद सादलो. महाराष्ट्रात डबल इंजीन सरकाराची कामगिरी मुखार दवरून महायुतीक मतदान करपाचे आवाहन मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी उलोवपांतल्यान करीत आसात. गोंयचे प्रदेश भाजपा अध्यक्ष सदानंद शेट तानावडे हांणी शेनवार आनी आयतारा कल्याणपूर्व वाशी आनी बेलापूर हांगा प्रचारसभा घेतल्यो. राज्यात अंदू सुपारीचे पीक वाडलां अशी माहिती शेतकी संचालनालयान दिल्या. फोंड्या आनी सत्तरी तालुक्यांतल्या कुळागरांनी माडयांची लागवड वाडल्या आनी ताका लागून सुपारीचे उत्पन्न वाडलां अशी माहिती शेतकी खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. 2023-24 आर्थिक वर्सा काळात 18 हेक्टर लागवड क्षेत्र वाडलां. हातून उत्तर गोंयांत 8 हेक्टर जाल्यार दक्षीण गोंयांत 10 हेक्टर अतिरिक्त वाठार लागवडी खाला आयला. अंदू राज्यांतल्या सुपारीचे वाटप उत्पन्न 3,978 टन इतलें जालां. फाटल्या वर्सा खंयच्याय तालुक्यांत सुपारीचें उत्पन्न उणें जावंक ना. वास्को द गामा नांवाची बोट 590 विदेशी पर्यटक तशेंच 416 कामगारांक घेवन क्रूज बोट पोर्तुगालासावन भायर सरिली. मुंबयच्यान गोंयांत पावना फुडें मुर्गांव बंदर प्राधिकरणाचे अधिकारी आनी गोंय पर्यटन खात्याच्या अधिकाऱ्यांनी मुर्गांव बंदरांत तांकांय येवकार दिलो. काल दिसभर गोंयच्या विंगड विंगड सुवातीक भेट दिल्या उपरांत राती 12 वरांचेर ती कोचिनाक वचपाक भायर सरली. जून 2025 मेरेन देशी आनी विदेशी पर्यटकांक घेवन वट्ट 44 क्रूज बोटी मुर्गांव बंदरांत दिवपाचें निश्चीत जालां अशी माहिती मुर्गांव बंदर प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिल्या. सेंट फ्रांसिस झेवियर हांच्या 17व्या पवित्र कूडदर्शन सुवाळ्याक 21 नोव्हेंबराक सुरवात जाता. ह्या फाटभुंयेर सरकार, पुलीस यंत्रणा, आयोजन समिती आनी प्रत्यक्ष कामांत गुंतिल्ल्या कामगारांची कामां थारायल्ल्या वेळार पुराय करपाच्यो हालचाल हांगा पळोवपाक मेळटा. हांगची जायती कामां पुराय जाल्यात. मात उरिल्ली कांय कामां येवपी 2 दिसांनी पुराय जातली. मजगतीं इगर्जेच्या वाठारांत सुमार 200 भक्तांक तात्पुरतो माटव बांदपाचें काम सध्या सुरू आसा. तशेंच लागसरच्या पार्किंग सुवातेर आनी आर्क ऑफ कॉन्सेप्शना लागसार तात्पुरते शौचालय उबारपाचें काम सुरू आसा. बॅसिलिका फाटल्यान आशिल्ल्या सुवातेचें काम चालू आसा. वाठार पाद्री आनी धर्मीक कार्यावळींनी वांटेकार जावपी व्यक्तींची वाहनां पार्किंग करपा खातीर वापरतले. तशेंच ह्या वाठारांत यात्रेकरूं खातीर रावपाची वेवस्था करतले. मजगतीं बॅसिलिका लागसार उबारिल्ल्या पंडलाचें कामूय पुराय जातालां. पवित्र कुळीचें दर्शन करपाक येवपी भक्तां खातीरूय हांगा सुविधा उबारतले. भक्तांचो आंकडो जर अपेक्षे परस चड आसा जाल्यार तांकां हांगा रावपाची वेवस्था करतले. सेंट जॉन ऑफ गॉड कॉन्व्हेंटाकूय रंग मारून नूतनीकरण केलां. मजगतीं सेंट जॉन ऑफ गॉड कॉन्व्हेंट अंदू सेंट फ्रांसिस झेवियराचे जिणेचेर आदारीत फुटप्रिंट्स ऑफ होप ह्या प्रदर्शनाचें आयोजन करतले. ह्या प्रदर्शनांत गोंयचे सुमार 62 कलाकार आपली कला दाखयतले. हाचे वरवीं सेंट फ्रांसिस झेवियर हांची जिवीत कथा भक्तां मुखार आनी पर्यटकां मुखार उक्ती जातली. हांगा आयोजक समिती खातीर वेगळ्या विभागाची वेवस्था केल्या. हे प्रदर्शन सुरळीत चलचे खातीर आयोजन समितीचे वांगडी हांगाच चर्चा आनी विचार मांडटले. मजगतीं उत्तर गोंय जिल्लो दंडाधिकाऱ्यान 18 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर मजगतीं बसिलिका ऑफ बॉम जिजस चर्च ते सेक कॅथेड्रल पोरणे गोंय ह्या वाठारांत पर्यटक आनी सामान्य जनतेक प्रवेश बंदी घालपाचो आदेश जारी केला. ह्या वर्सा जावपी सेंट झेवियराच्या कूड प्रदर्शनाच्या तयारीच्या सुलभताये खातीर ही बंदी लागू केल्या. मुखावेलो आदेश हो म्हणसर ही बंदी 20 नोव्हेंबर मेरेन लागू उरतली. गोवा सरकारा वतीन दिवपी प्रतिष्ठीत मनोहर पर्रीकर युवा शास्त्रज्ञ पुरस्कार 2024 भारतीय विज्ञान संस्था बंगळुरू हांच्या जैव अभियांत्रिकी विभागातलो शास्त्रज्ञ डॉ मोहित कुमार जॉली हाका फावो जाला. डॉ जॉली हे कर्करोगा खातीर उपचारांचेर अत्याधुनीक संशोधन करतात. तांच्या ह्या कार्याचो मानवी समाजाक व्हड फायदो जातलो. तरणाट्या वैज्ञानिकांक उर्बा दिवपा हेतान गोंय सरकारान सुरू केल्ली ही आगळी वेगळी येवजण. 5 लाख रुपया आनी प्रशस्तीपत्र असो पुरस्कार आसा. देशातले विज्ञान आनी तंत्रज्ञान क्षेत्रातली सर्वाधिक रोख रकमेचो हो पुरस्कार आसा. गोंयचे आदले मुखेलमंत्री सर्गेस्त मनोहर पर्रीकर हांचे जयंती दिसा म्हळ्यार 13 डिसेंबराक राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था पणजे आयोजीत कार्यावळीत हो पुरस्कार भेटयतले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात. राजकोट गुजरात हांगा 24-30 नोव्हेंबर मेरेन जावपी 68व्या राष्ट्रीय शालेय खेळ सर्तीतल्या पेंवपा खेळा प्रकारात गोंय राज्याच्या पंगडाचे प्रतिनिधित्व करपा खातीर खेळ आनी युवा वेव्हार संचालनालयान 2024-25 वर्सा खातीर 14 वर्सा सकयल आनी 17 वर्सा सकयल आनी 19 वर्सा सकयले चले आनी चलयां खातीर आयोजीत राज्य पांवड्या वयल्या आंतरशालेय पेंवपा सर्तीत पयली आनी दुसरी सुवात मेळिल्ल्या जैतिवंतांक आवश्यक दाखल्या सयत पात्रताय अर्ज सुपूर्द करपाक सांगला. खेळ आनी वेव्हार संचालनालय कांपाल पणजी हांगा पात्रताय अर्ज सुपूर्द करपाची निमणी तारीख 18 नोव्हेंबर आसा. लोलयेच्या श्री दामोदर विद्यालयाचो शतकपूर्ती सुवाळो फाल्यां 18 नोव्हेंबराक आयोजीत केला. ह्या सुवाळ्याची सुरवात दनपारां 3:30 जातली. प्रत्येका मठाधीश परमपूज्य श्रीमद विद्याधीश तीर्थ स्वामी महाराजांच्या हजेरेंत हाचे उक्तावण जातले. कार्यावळीचे अध्यक्ष उद्देजक आनी समाजसेवक श्रीनिवास देपो आसतले अशें श्री दामोदर विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष आनी हेर पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेंत म्हायती दिली. दुसरे दिसा सांजे इनामां वाटप सुवाळ्यांत केंद्रीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नायक अध्यक्ष म्हण हजर आसतले तर काणकोणचे आमदार सभापती रमेश तावडकर मुखेल सोयरे आसतले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय कार्यकारिणी वांगडी डॉ प्रशांत साठे मुखेल वक्ता आसतले. ते देवळा वयले परतगाळ मठ स्वामी श्रीमद इंदिराकांत तीर्थ श्रीपाद वडेर स्वामी महाराजांच्या हस्तुकी ही शाळा 1924 वर्सा स्थापन झाली. खासा म्हणून 50 वर्सा आदी 11वेत पयले आयिल्ले अच्युत पिंगे आनी 25 वर्सा आदी पयली आयली अश्विनी नायक हांचो भोवमान सुवाळो ह्या वेळार आसतलो. नवे शिक्षणीक वर्स 2025-26 गोंय सरकार येता 11वी खातीर सेमिस्टर पॅटर्न लागू करपाचो विचार करता. हो बदल नवीन शिक्षणीक धोरणाची मोख साध्य करपा खातीर करतले आनी नवीन बदला प्रमाण परिक्षांचे 2 विभागात विभाजन जातले आनी ह्या दोनूय परिक्षांच्या गुणावेल्यान विद्यार्थ्यांचो निमणो निकाल जाहीर करतले. नवीन शिक्षणीक वर्सात मार्च आनी नोव्हेंबर म्हयन्यात परिक्षा घेतले. नोव्हेंबरात जावपी परिक्षेत मल्टीपल चॉयस प्रस्न विचारतले तर मार्चात जावपी परिक्षेत विद्यार्थ्यांक वर्णनात्मक जापो बरोवच्यो पडटल्यो. राज्यात 9वीच्या विद्यार्थ्यांक आता हेच धोरण लागू केला आनी तांच्यो परिक्षा ऑक्टोबर आनी मार्चात आसतात. नवीन शिक्षण धोरणा प्रमाण आता शाळा जून म्हयन्यात सुरू जावपाची वाट्याची एप्रील म्हयन्यात सुरू जावपाची शक्यताय आसा. नॅशनल एड्युकेशन फ्रेमवर्काचो अनुवर्सार 9वी मेरेन अवलंब करचो आनी वर्स 2027-28 मेरेन पुराय उच्च माध्यमीक पांवड्यार म्हळ्यार 12वी मेरेन सगळ्यांक होच कायदो लागू जातलो असो विचार चल्ला. मात देशांतले कांय हेर बोर्ड सेमिस्टर पॅटर्न स्विकारनात. तो मेरेन गोवा बोर्ड लेगीत 10वी आनी 12वीच्यो परिक्षा वर्सुकी पॅटर्न प्रमाणे सुरू दवरपाची शक्यताय आसा. गोंय विद्यापीठान आयसीसीआर पुरस्कृत सोलफूल जर्नीज इंटिग्रेटींग थिअरप्टीक इंडिजिनियस कुझिन्स वेलनेस प्रोग्राम अँड फिलॉसॉफिकल काउन्सिलिंग फॉर सस्टेनेबल अँड हॉलिस्टीक टुरिझम इन गोवाज हिंटरलँड अ व्हिजन फॉर डेव्हलपमेंट इंडिया 2047 ह्या विशयावेल्या संशोधन प्रकल्पाचेर काम करपाक 2 प्रकल्प सहाय्यक पदांच्या सुवातांखातीर पात्र उमेदवारांकडल्यान अर्ज मागिल्यात. उमेदवारांकडेन कमीत कमी 55% गुणासयत खंयच्या समाजशास्त्रातली पदव्युत्तर पात्रताय आसपाक जाय. म्हयन्याक 20,000 रुपया पगार आसतलो. प्रकल्पाचो कालावधी 6 महिन्यांचो आसा. उमेदवारांक गोंयच्या ग्रामीण वाठारांत वचून लोकांकडल्यान घरगुती औषधोपचार आनी पाकशास्त्राविशी माहिती एकठांय करची पडटली. इच्छूक आनी पात्र उमेदवारांनी आपले अर्ज आनी सीव्ही आनी आवश्यक दाखल्यासयत तत्वज्ञान अभ्यासक डॉ वॉल्टर मिनेझीस संस्कृत तत्वज्ञान विभाग हांकां ईमेलीचेर धाडचे. मुलाखत 22 नोव्हेंबराक सांजेचे 3 वरांचेर संस्कृत तत्वज्ञान विभाग गोंय विद्यापीठ हांगा जातली. उमेदवारांनी मुलाखतीक येतना आपले मूल दाखले वांगडा हाडपाक जाय. गोवा विद्यापीठात सुरू केल्ल्या संस्कृत अध्यासनाचे 1 सत्र पुराय जालां. पदव्युत्तर पदवी म्हळ्यार एमएच्या पहिल्या सत्राच्यो परिक्षा सध्या सुरू आसात आनी एकूण 8 विद्यार्थी शिकतात. संस्कृत विभागात आता उच उडी मारल्या आनी विद्यापीठात शिकपी ह्या विद्यार्थ्यांनी संशोधन क्षेत्रातूय उत्तम कामगिरी केल्या. मुखार पदवी आनी पदव्युत्तर अशा दोनूय अभ्यासक्रम सुरू करपाचो विचार आसा अशें प्राध्यापक डॉ योगिता छत्रेकेळकर हांणी उलोवन दाखयला. ह्या विद्यार्थ्यांपैकी 3 विद्यार्थ्यांनी संस्कृतात पदवी घेवन ते मुखार पदव्युत्तर शिक्षण घेतात तर हेर विद्यार्थी संस्कृत भाशेच्या मोगा खातीर प्राथमीक ज्ञान घेवन मुखार शिक्षण पुराय करतात आनी बरी प्रगती करतात. ह्या विद्यार्थ्यांनी राष्ट्र तशेंच राज्य पांवड्यार आयोजित परिषदांनी शोध निबंधूय सादर केल्यात. संस्कृत साहित्य अभ्यासक केंद्र संस्कृत विद्यापीठ भोपाळचे डॉ प्रसाद भिडे चिन्मय आंतरराष्ट्रीय संस्था केरळची डॉ गौरी माहुलीकर हैदराबाद विद्यापीठातली डॉ अंबा कुळकर्णी श्रीविद्या पाठशाळाची डॉ अपर्णा पाटील ही विद्यार्थ्यांक मार्गदर्शन करतात अशें डॉ योगिता हांणी सांगले. आनी आता खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट कांय मुखेल खबरो. महाराष्ट्र विधानसभा वेंचणुकेचो प्रचार पावला तेंगशेर. स्टार प्रचारक म्हण मुखेलमंत्री प्रमोद सावंत करतात प्रचार. सेंट फ्रांसीस झेवियर हांच्या कूडदर्शनाची तयारी जवळजवळ पुराय. गोवा सरकाराचो प्रतिश्ठीत मनोहर पर्रीकर युवा शास्त्रज्ञ पुरस्कार डॉ मोहित कुमार जॉली हांकां. नव्या शिक्षणीक वर्सासान येत्ता 11वी खातीर सेमिस्टर पॅटर्न लागू करपाचो सरकाराचो विचार. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.